なんだ？スワーシュニトゥショタなんだディパヤスヤチサダザニワサビワディサチャジュシアニローズデヒルザニワサビ。स्वतःच्याच भल्यासाठी मी नेहमी म्हणत असतो त्याप्रमाणे स्वतःचा श्वासोच्छ्वास हेच आपले इष्टदैवत आहे. ज्यात कोणताही अद्वैत भाव नाही, ज्यात कोणताही द्वैत भाव नाही. आपल्या श्वासोश्वासातच सारे विश्व समावलेले आहे. ज्याचा सदा सर्वदा आभास होत असतो त्यासाठी जागृत असावे. आज आजच्या तुझ्या वाढदिवसाचा निरोप आदेश आहे. आज गणेश चतुर्थी आहे. मोकळेपणाने मोदक आणि इतर गोष्टींचा प्रसाद ग्रहण करावा आनंदाने.